नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. वायनाड सडकी घडणूक गोंयांत घडची न्हय म्हूण सरकारान जतनाय घेवपाक सुरवात केल्या. अधिवेशन सोंपल्या उपरांत हाचे विशीं आपत्ती वेवस्थापन समितीची बसकाय घेतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. राज्यांत खंयच्याच वाठारांत दोंगर कापणी सुरू आसली जाल्यार जिल्लोधिकाऱ्याक म्हायती दिवपाची जापसालदारकी आतां तलाठ्याची आसतली अशें तांणी सांगला. तलाठ्यान म्हायती दिल्या उपरांत खासा पंगड ह्या दोंगर कापणीचेर कारवाय करतलो. धोकादायक पालसणांचो सरकार सोद घेतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. धोकादायक पालसणांचो सोद घेवन सुरक्षेचे उपाय सुचोवपा खातीर सरकारान 2022 ह्या वर्सा समिती स्थापन केल्ली. हे समिती 3 महिन्यांची मुजतवाड दिल्या. ह्या समितीन 2022 वर्सा अहवाल सादर केल्लो. आपत्ती घडची न्हय म्हूण भौशीक बांदकाम, राना, नगर नियोजन, पंचायत, नगरपालिका खात्यांक मुखेल सचिवांवरवी मार्गदर्शक तत्वां जारी जातली. राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाच्या मजतीन धोक्याची पूर्वकल्पना दिवपी यंत्रणा तयार जातली. येत्या शुक्रारा आपत्ती वेवस्थापनाचेर विचार मंथन कार्यशाळा अधिकाऱ्यांखातीर जातली अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. पालसणाविशी जतनाय घेवपासयत सुरक्षा उपायांखातीर मामलेदार तशेंच राना खात्याच्या अधिकाऱ्यांक प्रशिक्षण दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. आदिवासी समाजाची संस्कृती ही संशोधन आणि अभ्यासाचे महत्वाचे क्षेत्र असा असे गोय विधानसभेचे सभापती दोतर रमेश तवडकर हांनी म्हणले. ते काल गोय राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगान संसारिक आदिवासी दिसानिमतान इन्स्टिट्यूट मिनेजीस प्रागंजा सभागरात पणजे हांगा आयोजित केल्ल्या कार्यावळीत उलयताले. आदिवासी संस्कृतीत शिकपासारखे भरपूर असा. या सांस्कृतिक दायजाचो अभ्यास करून ती सांभाळून दवरपाची गरज असा असे तवडकर हांनी म्हणले. आदिवासी समाजाच्या पारंपारिक शेतीविषयींच्या पद्धतींचो उल्लेख करताना तवडकर हांनी सांगले की ह्या शेत लागवड पद्धतीचो अभ्यास करून तातूंत सुदारणा केली जाल्यार समाजाक भरपूर फायदो जातलो. संसारिक आदिवासी दिसानिमतान गोय राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगान गोयच्या उच्च माध्यमिक शाळांच्या 11वी आणि 12वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांखातीर भगवान बिरसा मुंडाची जीण, स्वातंत्र्य चळवळ आणि आदिवासी हक्कांखातीर तांचे योगदान ह्या विषयाचेर प्रश्नमंजुषा सर्तीचे आयोजन केल्ले. सर्तीचे पहिले इनाम हरमल पंचक्रोशी हायर सेकंडरी हरमल पेडणे, दुसरे इनाम सेंट एन्ड्रू हायर सेकंडरी वाडे वास्को आणि तिसरे इनाम सेंट झेवियर हायर सेकंडरी म्हापसा हांका फाव जाले. दामोदर हायर सेकंडरी मडगाव, मल्लिकार्जुन हायर सेकंडरी काणकोण आणि डॉ केबी हेडगेवार हायर सेकंडरी फोण्या हांका उमेद वाडोवपी इनामां भेटयली. नागेश सरदेसाय हांणी क्विझ मास्टर म्हूण काम सांभाळे. सुरवेक कामगार आयुक्त लेविन्सन मार्टीन हांच्या हस्तुकी कार्यावळीचे उक्तावण जाले. गोय विधानसभेचे सभापती रमेश तवडकर हांच्या हस्तुकी सर्तीच्या जैतिवंत पंगडांक इनामां भेटयली. कार्यावळीक शिक्षण संचालक शैलेश जिंगडे, आयोगाचे अध्यक्ष दीपक करमरकर, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळी, खेळा आणि युवा व्यवहार खात्याचे संचालक अरविंद खुटकर आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल स्किल डेव्हलपमेंट म्हणार कुशळ विकास मुख्यालयात भेट दिवन कामाचो नियाळ घेतलो. ह्या वेळार स्किल डेव्हलपमेंट उपक्रम आणिक घटमूट करपा खातीर व्होकेशनल इन्स्ट्रक्टर्सांनी प्रत्यक्षात मुळाव्या पावड्याचेर वचून काम करपाची गरज असा असे आपणाक दिसून आयला असे मुखेलमंत्र्यांनी म्हणा. गोयच्या 10 ITIतल्यान मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी स्किल डेव्हलपमेंट उपक्रमावरवी गांभीर्यान काम करपाची गरज असा. काय प्रशिक्षक स्किल इंडिया उपक्रमाचे काम सारखे करिनात असे आपल्या नदरेक आयला. ताका लागून ते हे काम सारखे करतात काय ना ताचो नियाळ आपूण अशीच अचकीत भेट घेऊन घेतलो असे मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. ITIतल्यो काय ट्रेड बंद झाल्यात त्यो सुरू करपाच्या नदरेतल्यान सरकारी पावड्याचेर सोपस्कार सुरू झाल्यात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार दिली. हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत गोय सरकारान वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केला. हातूंत 9 ते 15 ऑगस्ट या काळात प्रत्येक देशभक्तान आपल्या घराचेर तिरंगो बावटो लावचो असे आवाहन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांणी केला. हर घर तिरंगा ह्या उपक्रमाच्या फाटभुयेर 13 ऑगस्टाक शाळा, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांखातीर सायकल रॅलीचे खेळा प्राधिकरणान आयोजन केला. हे शिवाय 25 ते 45 वर्षाच्या पिरायेच्या नागरिकांखातीर तसेच खाशेल्या क्षमतेच्या नागरिकांखातीर रोड रन ह्या सर्तीचे आयोजन केला. हे शिवाय एनएसएस विद्यार्थ्यांखातीर विद्यार्थी यात्रेचे आयोजन केला अशी माहिती मंत्री गोविंद गावडे हांनी दिली. तिरंगा प्लेज, इंडिव्हिज्युअल सेल्फी विथ तिरंगा अशे तरेचे उपक्रम ह्या काळात जातले. तसेच 13 आणि 14 ऑगस्टाक पणजे सेंट्रल लायब्ररीत हस्तकला तसेच हेर वस्तूंचे खासा प्रदर्शन भरतले अशी माहिती तांणी दिली. विद्यार्थी विज्ञान मंथन 2024-25 ह्या देश पावड्यावेल्या प्रज्ञाशोध सर्तीत गोयातल्या शालेय विद्यार्थ्यांनी व्हडा संख्येन वाटेकार जावचे अशे परवरेच्या राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन मागला. विज्ञान भारती ह्या संस्थेन भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पालवान ह्या देशव्यापी प्रज्ञाशोध कार्यावळीचे आयोजन केला. 6वी ते 11वी मेरेनचे विद्यार्थी ह्या ऑनलाईन सर्तीत वाटेकार जाऊंक शकतात. विज्ञानाचे आकर्षण असपी तसेच सर्जनशील कल्पना आशिल्ले विद्यार्थी सोडून काढपाच्या हावेसान ही सर्त आखल्या असे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यो संचालिका मेघना शेटगावकर हांनी सांगले. vvm.org.in या संकेतस्थळार 15 सप्टेंबर मेरेन सर्ती खातीर अर्ज करूंक शकता असे त्यांनी कळीत केला. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.